श्रीमद भागवत महापुराण स्कंध चौथा अध्याय पंधरावा महाराज पृथूचा आविर्भाव आणि राज्याभिषेक। मैत्रेय म्हणतात, नंतर ब्राह्मणांनी पुत्रहीन राजा वेनाच्या बाहूंचे मंथन केले तेव्हा त्यातून एक स्त्री पुरुष जोडी उत्पन्न झाली। ब्रह्मवादी ऋषींनी ती जोडी उत्पन्न झालेली पाहून आणि ते भगवंतांचे अंशज आहेत असे जाणून ते फार प्रसन्न झाले आणि म्हणाले, ऋषी म्हणाले, हा पुरुष भगवान विष्णूंच्या विश्वपालक कलेपासून प्रकट झाला आहे आणि ही स्त्री म्हणजे परमपुरुषाची त्याच्यापासून कधीही वेगळी न राहणारी लक्ष्मी हिचा अवतार आहे। यापैकी जो पुरुष आहे तो आपल्या सुयशाचे प्रथम विस्तार करणारा असल्याकारणाने परमयशस्वी पृथू नावाचा सम्राट होईल, राजांमध्ये हाच प्रथम असेल। ही सुंदर दंतपंक्ती असलेली दुसरी गुण असलेली तसेच गुण आणि अलंकारांनाही विभूषित करणारी सुंदरी या पृथूलाच पती म्हणून वरेल, हिचे नाव अर्ची असेल। पृथूच्या रूपाने साक्षात श्रीहरींच्या वंशानेच या जगाचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला आहे आणि अर्चीच्या रूपाने निरंतर भगवंतांच्या सेवेत राहणारी त्याची नित्य सहचारिणी श्रीलक्ष्मी प्रकट झाली आहे। मैत्रेय म्हणतात, त्यावेळी ब्राह्मण पृथूची स्तुती करू लागले, श्रेष्ठ गंधर्व गुणगान करू लागले, सिद्ध पुरुष पुष्पवर्षाव करू लागले, अप्सरा नाचू लागल्या, आकाशामध्ये शंख तुतार्या मृदंग दुंदुभी आदी वाद्ये वाजू लागली। सर्व देव ऋषी आणि पितर आपापल्या लोकांमध्ये तेथे आले। जगद्गुरु ब्रह्मदेव देव आणि देवेश्वरांसह आले। त्यांनी वेनकुमार पृथूच्या उजव्या हातावर भगवान श्री विष्णूंच्या हस्तरेषा आणि चरणांवर कमळाचे चिन्ह पाहून ते त्याला श्रीहरीचाच औषध समजले, कारण ज्याच्या हातावर दुसऱ्या रेषांनी न तुटलेल्या चक्राचे चिन्ह असते तो भगवंतांचा अंश असतो। वेदवेत्त्या ब्राह्मणांनी पृथूच्या अभिषेकाची तयारी केली, लोकांनी सगळीकडून अभिषेकाचे साहित्य आणले। त्यावेळी नद्या समुद्र पर्वत नाग गायी पक्षी पशु स्वर्ग पृथ्वी तसेच अन्य सर्व प्राण्यांनी त्यांना नजराने आणले। सुंदर वस्त्रे आणि अलंकारांनी अलंकृत महाराजा पृथूचा विधीनुसार राज्याभिषेक झाला। त्यावेळी अनेक अलंकारांनी शृंगारलेली महाराणी अर्ची हिच्याबरोबर ते दुसऱ्या अग्निदेवाप्रमाणे दिसत होते। हे वीर विदुरा, त्यांना कुबेराने अतिशय सुंदर सुवर्ण सिंहासन दिले, तसेच वरुणाने चंद्रासारखे प्रकाशमय आणि ज्यातून सदैव पाण्याचे तुषार उडत होते असे छत्र दिले। वायूने दोन सौर्या, धर्माने कीर्तिमय माळ, इंद्राने मनोहर मुकुट, यमाने दमन करणारा दंड, ब्रह्मदेवाने वेदमय कवच, सरस्वतीने सुंदर हार, विष्णूंनी सुदर्शन चक्र, लक्ष्मींने स्थिर संपत्ती, रुद्रांने दहा चंद्राकार चिन्हांनी युक्त अशी म्यानासह तलवार, पार्वतीने शंभर चंद्राकार चिन्हांची ढाल, चंद्राने अमृतमय घोडे, विश्वकर्माने सुंदर रथ, अग्नीने बोकड आणि बैल यांच्या शिंगापासून बनविलेले सुदृढ धनुष्य, सूर्याने तेजोमय बाण, पृथ्वीने पायात घालतात अपेक्षित ठिकाणी पोचवणाऱ्या गोमय पादुका, आकाशाने न कोमेजणारी फुलांची माळ, आकाशात विहार करणाऱ्या सिद्ध गंधर्व आदींनी नाच गाणे वाजवणे आणि अंतर्धान पावण्याची शक्ती, ऋषींनी अमोघ आशीर्वाद, समुद्राने आपल्यापासून उत्पन्न झालेला शंख, तसेच सात समुद्र पर्वत आणि नद्यांनी त्याच्या रथासाठी निष्कंटक मार्ग भेट म्हणून दिले। यानंतर सूत मागद आणि बंदीजन त्यांची स्तुती करण्यासाठी उपस्थित झाले तेव्हा त्यांची स्तुती करण्याचा हेतू ओळखून वेनपुत्र परमप्रतापी महाराजा पृथू हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने म्हणाले, पृथू म्हणाले, हे सूत मागद बंदीजन हो, अजून तर लोकात माझा कोणताच गुण प्रकट झाला नाही, तर मग तुम्ही कोणत्या गुणांबद्दल माझी प्रशंसा करणार? माझ्या बाबतीत तुमची वाणी व्यर्थ होता कामा नाही, म्हणून माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाची तरी स्तुती करा। हे मृदुभाषिकांनो, कालांतराने जेव्हा माझे अप्रकट गुण प्रकट होतील तेव्हा आपल्या मृदुवाणीने माझी भरपूर स्तुती करा. असे पहा, शिष्ट लोक पवित्र कीर्ती श्रीहरींच्या गुणानुवाद शिवाय तुच्छ माणसांची स्तुती करीत नाहीत. श्रेष्ठ गुण धारण करण्याचे सामर्थ्य असूनही असा कोण बुद्धिमान पुरुष आहे की जो ते गुण नसतानाही केवळ शक्यता म्हणून स्तुती करणाऱ्यांकडून आपली स्तुती करून घेईल? अशा स्तुतीमुळे माणसाची फसवणूक होते हे तो मंदबुद्धी समजू शकत नाही. याप्रमाणे लोक त्याचा उपहासच करीत असतात. ज्याप्रमाणे लज्जावान उदार पुरुष आपल्या एखाद्या निंद्यका पराक्रमाची चर्चा होणे हे वाईट समजतात, त्याचप्रमाणे लोकविख्यात पुरुष आपल्या स्तुतीला सुद्धा निंदा समजतात. सूतगण हो, सध्या तर आम्ही आपल्या श्रेष्ठ कर्माच्या योगाने लोकांमध्ये प्रसिद्ध झालो नाही. आम्ही आजपर्यंत कोणतेही असे काम केले नाही की ज्याची प्रशंसा केली जावी. तर मग लहान मुलांप्रमाणे तुमच्याकडून आपल्या कीर्तीचे गान कोणत्या तऱ्हेने करून घ्यावे? इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे पृथुचरिते पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु.